श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीच्या 62 ओव्या घेऊन झाल्यात। 62वी ओवी खूप महत्त्वाची। एवं ज्ञान देव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळस आरिसे, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा। माऊली म्हणतात ज्ञानदेव आणि चांगदेव हे दोन्ही डोळस आरसे जणू, ज्ञानाचे आरसेच जणू। दोघांनाही आत्मज्ञान झालंय आणि दोघेही जेव्हा परस्परांना पाहतात, एकमेकांना पाहतात, तर त्यांच्या ठाई कसलाही भेद शिल्लक राहत नाही, ते अभेद होतात। आज 63वी ओवी घ्यायला आपण सुरुवात करणार आहे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। चांगदेव पासष्टीची 63वी ओवी आज घेऊ, त्याचा पूर्वार्ध आणि उद्या त्याचा उत्तरार्ध घेऊया। तिये परी जो या दर्पण करील ओविया, तो आत्मा येवढिया मिळेल सुखा। तिये परी जो या दर्पण करील ओविया, दर्पण मागच्या ओळीमध्ये सांगितलं, दर्पण म्हणजे आरसा, ज्ञानाचा आरसा, डोळस। तो आत्मा एवढीया मिळेल सुखा, त्याप्रमाणे या 65 ओव्यांना, या 65 ओव्यांना जो दर्पण म्हणजे आरसा करून त्यांच्यामध्ये स्वतःला पाहिल, त्याला आत्म्याला पाहिल्यासारखे सुख मिळेल। समजलं का? याचा अर्थ होतो की चांगदेव पासष्टीच्या या 65 सूत्रांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की या सूत्रांचं चिंतन निधिध्यासन घडलं की आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या अगदी जवळजवळ जाऊन पोहोचू। ज्या पॉझिटिव्ह गोष्टी घडायच्या आहे त्या आपोआप घडतील, जेणेकरून आत्मदर्शनाचा मार्ग जास्त सुलभ असा होईल। माऊली ज्ञानेश्वर महाराज या ओवीच्या माध्यमातून अन्य साधक भक्त यांना मार्गदर्शन करीत आहे। आता हे मार्गदर्शन फक्त चांगदेवापुरतं नाही, ते म्हणतात की जो कोणी या ओव्यांना दर्पण करून, दर्पण आरसा कशाचा, ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा, त्याला आत्मज्ञानाचा आरसा समजून त्याचं चिंतन मनन निधिध्यासन करील, त्याला आत्म्या एवढे सुख मिळेल, तो आत्मा एवढ्या मिळेल सुखा। आतापर्यंत चांगदेवांना उपदेश करीत होते, चांगदेव आता ज्ञानदेवाप्रमाणे आत्मज्ञानी झालेले आहेत। मागच्या ओवीमध्येच लिहिलं आहे ते, चांगदेव आता ज्ञानदेवाप्रमाणेच आत्मज्ञानी झालेले आहेत। त्यांना या आता उर्वरित ओव्यांमधून आधीच्या ओव्यांमधून त्यांना आत्मबोध झाला, आता उरल्या ज्या 2-3 ओव्या आहे त्यांच्यामधून इतर साधक भक्त गण आहेत त्यांना माऊली या 65 ओव्यांचा सार एक्स्ट्रॅक्ट सांगत आहे। आता हे या ओव्यांच्या माध्यमातून जेव्हा चांगदेवांना या ओव्यांचं स्मरण झालं असेल, मुक्ताईंच्या कृपाप्रसादाने त्यांना हे सगळं समजू लागलं असेल तर त्यांचा प्रकृतीगत स्वभाव जो असेल तो तर नक्की बदललाच असेल. विषय आणि इंद्रिय यांचे भोग बाजूला सारून ते आता आत्मस्थितीत लिप्त झाले असतील. आता त्यांना पुन्हा या ओव्यांचा आरसा करून पाहण्याची आवश्यकता राहिलेली दिसत नाही. ज्ञानेश्वरांच्या भेटीतून जे काही प्राप्त करावयाचे ते त्यांना प्राप्त झालेले आहे. आता उरली आमच्या तुमच्यासारख्या सामान्य साधक भक्तांची गोष्ट. आता आपणास पाहण्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज किंवा चांगदेव महाराज दर्पण किंवा आरसा म्हणून पुढे येणार नाहीत. हे आपलं आपल्याला साधून घ्यायचं आहे. ते दोघेही आता त्यांच्या देहाने येऊ शकत नाहीत. मग आता आपल्याला हे पाहण्यासाठी कोणता आरसा आणावा? समजा ज्ञानोबासारखा आत्मज्ञानी संत सत्पुरुष आपल्यासमोर असता तर तो आपणाला कसा मिळेल आणि मिळाला तरी त्याला आपण कसे ओळखणार? हे सर्व किती अवघड आहे. तेव्हा हे कठीण आहे, मग सोपे कोणते आहे? तर ज्ञानदेवांनी चांगदेवासाठी लिहिलेल्या या 65 ओव्या या ओव्याचं दर्पण आहे. समजा या ओव्याचं आरसा आहे. या ओव्यांच्या माध्यमातूनच आत्मबोध प्राप्त करू शकतो आपण, किंवा आपल्याला आत्मज्ञान प्राप्तीची शक्यता या ओव्यांच्या चिंतन मनन निधिध्यासामुळे येऊ शकते. या ओव्यांना दर्पणासारखं समजून त्यांच्यामध्ये पाहणे आहे. या ओव्याच आपल्याला स्वस्वरूपाचा किंवा आत्मस्वरूपाचा बोध करून देऊ शकतात. परंतु त्यासाठी खूप पूर्वतयारी पाहिजे. म्हणून आपले प्रकृतीगत स्वरूप आपल्याला दूर करता आले पाहिजे. सर्वात आधी अंतकरण शुद्ध करावे लागेल. अंतकरण, अंतकरणामध्ये 4 गोष्टी आहेत. पहिलं मन, दुसरी बुद्धी, तिसरा अहंकार आणि चौथा म्हणजे ते चित्त. तर मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त यांना परिष्कृत करावं लागेल, तर मग ते अंतकरण शुद्ध होईल. आणि शुद्ध अंतकरण असेल तरच आपण आरसा पाहू शकतो. आरशामध्ये पाहण्यासाठी त्या आरशावरची धूळ तर स्वच्छ करणे आहेच ना. तर ती आरशावरची धूळ या अंतकरण चतुष्टयाला शुद्ध करून ती धूळ स्वच्छ करता येईल. आणि त्यासाठी दीर्घकाळ साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. हे काही एका दिवसात किंवा एक ओवी ऐकून त्याच्यावरचं विश्लेषण चिंतन मनन करून होणार नाही. मनात, चित्तात, बुद्धीत भरलेले मलिन संस्कार, मलिन विकार हे सगळे हटवले पाहिजे ना पहिल्यांदा. शरीर, मन, बुद्धी, त्यानंतर नाम, रूप, वर्ण आणि आकार या सर्वांमधून बाहेर पडावं लागेल. कारण या सर्वांचा निरनिराळ्या लेवलचा अहंकार आहे. देहाचा, मनाचा, बुद्धीचा, नावाचा, रूपाचा, वर्णाचा, आकाराचा या सर्वांमध्ये जागोजागी अहंकार व्याप्त आहे. त्या अहंकारावर मात करणे आहे. अशा तऱ्हेने आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी दूर करण्यास सांगितले जाते ते सर्व करून झाले की मग पूर्वतयारी होते. आता हे सगळं केल्याने काय होईल? प्रीरिक्विसिट, त्या प्रीरिक्विसिट अवस्थेपर्यंतच पोचू आपण. ती काही आत्मस्थितीमध्ये पोचण्याची अवस्था नाही आहे, किंवा त्याच्याने आत्मसाक्षात्कार घडायचा नाही आहे. तर त्याच्याने आत्मसाक्षात्कार ग्रहण करण्याची पात्रता येऊ शकते, त्या लायकीचे होऊ शकतो. आपण इलिजिबल होऊ शकतो, इलिजिबल. तर ती इलिजिबिलिटी कंडिशन आहे. प्रीरिक्विसिट आणि इलिजिबिलिटी कंडिशन आहे. तर ही एसेन्शियल कंडिशन आहे. आणि ही पूर्वतयारी असल्याशिवाय पुढचे मार्ग काही साधू शकत नाही. आणि या पूर्वतयारीमध्ये सद्गुरूंची कृपा असेल तर फारच छान. माऊली ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांचे सद्गुरू आहेच, पण आत्मसाक्षात्कारी सद्गुरू कोणाला लाभला असेल तर त्यापेक्षा जास्त मोठं पुण्य नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे.
ज्ञानेश्वरीचा समारोप करताना जेव्हा आपल्या गुरुची थोरवी गातात तेव्हा म्हणतात की गुरु तेथे ज्ञान, जिथे गुरु आहे, गुरु म्हणजे सद्गुरु, साधासुद्धा गुरु नाही, आत्मज्ञानी सद्गुरु, जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे. आणि गुरुपासून ज्ञान प्राप्त झालं ज्या ज्ञानाला, तर त्याला आत्मदर्शन सहज घडणार. आता ज्ञानाचे जे 18 लक्षण सांगितले आहे, ते 18 लक्षण जिथे असेल तिथे ही शक्यता आहे असं समजायचं. अमानित्व, अदम्यत्व, अहिंसा, ही सगळे एकूण 18 ज्ञानाचे लक्षण सांगितलेले आहेत. तर गुरु तेथे ज्ञान ज्ञानी तेथे आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. आणि जिथे आत्मदर्शन असेल, जिथे आत्मसाक्षात्कार असेल, तिथे शांती ही सहज नांदत असते, तिथे समाधान आलंच आलं. सद्गुरूंच्या कृपाप्रसादानेच भगवानाची, भगवंताची, आत्मराजाची जवळीक साधता येते.
म्हणून थोरपण पर्हा सांडिजे एथ व्युत्पत्ती आगवी विसरिजे जय जगा धाकुटे होई जे तय जवळीक माझी.
जय जगा धाकुटे होई जे, या जगामध्ये मी लहान आहे हा बोध जेव्हा प्राप्त होईल, ज्याला लहानपण घेता येईल, ज्याला लहान होता येईल, ते जवळीक माझी, अशा लोकांनाच माझी जवळीक साधता येते. ही जवळीक साधण्यासाठी मोठेपणा, थोरपणा, शहाणपणा, याचा अहंकार, याचा अभिमान हा दूर गेला पाहिजे. यात सर्वात मोठा अहंकार विद्वत्तेचा, मी विद्वान आहे, मी प्रकांड पंडित आहे, मी ज्ञानी आहे, मी संस्कृत बोलतो, हे काही नसून अहंकाराचे स्वरूप आहेत. विद्वत्ता, शास्त्रज्ञान हे सर्व विसरून लहानात लहान होता आलं पाहिजे. लहानपण देगा देवा, उगाच नाही म्हटलं तुकारामांनी. त्या लहान होण्यामागे, त्या लहान होण्यामध्ये मोठा भाव लपलेला असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांसाठी लिहिलेल्या या 65 ओव्या केवळ चांगदेवाचाच उद्धार करू शकतात असे नाही, तर या ओव्यांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज या 63व्या ओळीमध्ये म्हणतात, तिये परी जी या दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. जो कोणी या 65 ओव्यांनाच ज्ञान दर्पण समजून त्यांच्यामध्ये नित्य पाहिल, नित्य दर्शन करेल, पण त्या आरशाला पहिल्यांदा स्वच्छ करा लागेल. त्या आरशाला स्वच्छ करणे म्हणजे अंतकरण चतुष्टय परिष्कृत करणे. अंतकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. ही प्रसिद्ध ओवी स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगताना माऊली ज्ञानेश्वरांनी याचं वर्णन केलेलं आहे. जेव्हा देव स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगत आहेत अर्जुनाला, त्यावेळी माऊली अत्यंत सोप्या भाषेत सांगत आहे, अर्जुना समत्व चित्ताचे, ज्याच्या चित्तामध्ये समतोलपण आहे, संतुलन आहे, समाधान आहे, ज्याची मन आणि बुद्धी एकच विचार करते, एकत्र आहे आणि चित्ताची चलबिचल होऊ देत नाही. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, कोणताही योगी असेल तर तो अल्टिमेट स्टेटमध्ये ज्या ठिकाणी जातो, अल्टिमेटली ज्या ठिकाणी पोहोचतो, त्या ठिकाणी त्याच्या चित्ताची खळबळ उडत नाही, चित्त स्थिर असते आणि मन आणि बुद्धी सिंक्रोनाइज्ड असते, एकमेकांच्या विरोधात काम करत नाही. मन काही वेगळं म्हणत आहे, बुद्धी काही वेगळी प्लान करत आहे, किंवा बुद्धीचे विचार वेगळे, मनामध्ये वेगळे भाव उत्पन्न होत आहे. बुद्धी विवेक आणि प्रज्ञेच्या सचोटीवर जे काही ठरवतं त्याप्रमाणे मन ताब्यात येतं आणि चित्त संतुलन ठेवून आत्म्याच्या आवाजावर जे योग्य आहे ते करायला लागतं. ही जी अवस्था आहे हे थोरपण पर्रा सांडीजे इथं व्युत्पत्ती आघवी विसरीजे जय जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. ही जवळीक साधण्यासाठी हा थोरपणा, हा अहंकार, हा मोठेपणा, हा अभिमान हे सगळं सोडावं लागेल. पांडित्य, विद्वत्ता, शहाणपण, शिक्षणाचा अहंकार हे सर्व जाळून टाकावं लागेल. जर या ओव्या चांगदेवाचा उद्धार करू शकतात तर आपलाही करतील. तिये परी जो या दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. आता हे माऊली ज्ञानेश्वराचं स्टेटमेंट आहे, हे फोल होऊ शकत नाही. जे ज्ञानेश्वर म्हणतात की मी कितीतरी कल्पेपर्यंत सत्य बोलण्याचं व्रत आचरण केलेलं आहे, कितीतरी जन्मेपर्यंत नाही कितीतरी कल्पेपर्यंत मी खोटं बोललोच नाही, एवढी एवढा सत्यवचनी महापुरुष महात्मा जेव्हा हे लिहत आहे तेव्हा या ओव्यांमध्ये किती सामर्थ्य आहे हे आपण आपलंच ठरवू शकतो. जो कोणी एखादा भाग्यवान साधक या ओव्यांना दर्पण करून त्यांच्यामध्ये स्वतःला पाहिल तो आत्मस्वरूपच होईल, त्याला अखंड आत्मसुख असं प्राप्त होईल. इतर विषयांपासून मिळणारे सुख आणि आनंद हे क्षणिक तथा नश्वर असतात, पण आत्मानंद, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मानंद हे अखंड आणि शाश्वत असणारे आनंद आहेत. सर्वांनी सुखी व्हावं, सर्वांनी आत्मसाक्षात्कार घ्यावा, सर्वजण आत्मज्ञानी व्हावेत अशी तळमळ माऊली ज्ञानेश्वराला लागलेली दिसते. म्हणून चांगदेवाला सांगून झाल्यानंतर अगदी शेवटी शेवटी माऊली त्या पत्रामध्ये त्या पत्रामध्ये आणखी मजकूर कळवतात. त्यांना माहीत आहे की हे पत्र पुढे एक रेफरन्स डॉक्युमेंट बनणार आहे, तर आपल्यासाठी आजचा हा रेफरन्स डॉक्युमेंट आहे. ज्याला कुणाला माऊली ज्ञानेश्वरावर पूर्ण विश्वास असेल त्यांनी या स्टेटमेंटला, या रेफरन्सला कधी विसंबू नये, याला नक्की आत्मसात करावं, याला वेगळं प्रूव्ह करण्याची गरज नाही आहे, हे स्वयंसिद्ध आहे. कारण माऊली स्वतः म्हणत आहे की तो आत्मा एवढिया मिळेल सुखा, तो त्याला आत्मप्राप्तीचं सुख प्राप्त होईलच होईल. तियेपरी जो या दर्पण करील ओविया, पण त्या ओव्यांना दर्पण करायचं आहे. दर्पण करणे म्हणजे काय? दर्पणात पाहणे, आरशात पाहणे, आणि त्यासाठी पूर्वतयारीची गरज आहे, त्यासाठी त्या आरशाला स्वच्छ करायची गरज आहे, चित्ताला स्वच्छ करायची गरज आहे, मनाला बुद्धीला स्वच्छ करायची गरज आहे, अहंकाराला लोएस्ट लेवलला आणायची गरज आहे. असे केल्याने तो दर्पण स्वच्छ होईल आणि खरोखर त्याच्यामध्ये आपण आपलं खरं स्वरूप पाहू शकू. खोटं रूप पाहून पाहून थकलो, आता खरं स्वरूप पाहायचं आहे, रूप नाही. तर त्यासाठी या ओव्या खूप 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 मार्गदर्शक आहे, खूप मार्गदर्शक आहे. ही चांगदेव 65 म्हणजे एक छोटासा ग्रंथ किंवा ज्या फक्त 65 ओव्या समजून त्याच्याकडे त्यांना अंडर एस्टिमेट करू नका. त्या 65 ओव्यांचं सामर्थ्य खूप मोठं आहे. तुम्ही खूप सिरियसली हे सगळं ऐकत आहात, जागरूकपणे ऐकत आहात, पण याच्यामध्ये आलेला भाग चिंतन मनन निधिध्यासनाचा आहे. नुसतं ऐकून चालायचं नाही, तर त्याप्रमाणे आपली वागणूक आपलं आचरण पण करावं लागेल. 63व्या ओळीचा दुसरा भाग आपण उद्या घेऊ. तत्पूर्वी ओळीचा उच्चार करूया.
तिये परी जो या दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढ्या मिळेल सुखा.
त्याप्रमाणे या ओव्यांना दर्पण किंवा आरसा करून त्याच्यामध्ये जो पाहिल त्याला आत्म्या एवढे आत्मसुख मिळेल, आत्म्या एवढा आनंद मिळेल.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.